आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 46. भयंकर बातमी. चटणीला आल्यापासून आज 4-5 दिवसात शिवदुर्गाहून ताराबाईला मुळीच पत्र आले नव्हते, म्हणून ती अलीकडे थोडीशी काळजीतच होती. चटणीस मुक्काम व्हायचे ठरलेले होते हे शांताक्काला कळवलेही होते, पण येथे आल्यापासून रोज ताराबाईने वाट पाहावी व रोज तिची निराशा व्हावी. आज सकाळी मामा मामींच्या बरोबर हिंडायला निघत असता टपाल आले. त्यात एकदम 2 पत्रे शिवदुर्गाहून शांताबाईने पत्ता लिहिलेली होती. त्यातले एक दिवस आधी टपालात टाकल्याचा छाप होता, पण टू लेट म्हणूनही त्याच्यावर छाप होता. दुसरे मात्र रास्त वेळी टपालात पडल्यामुळे आज दोन्हीही एका वेळी आती आली होती. पहिले पत्र अर्थातच ताराबाईने आधी उघडले व प्रथमच्या 2-4 ओळींवरून सर्व खुशाल असल्याचे तिने मामा मामींना सांगितले. बरं आहे, तर तू आता स्वस्थपणानं दोन्ही पत्र वाचित बैस, आम्ही फिरायला जरा जाऊन येतो, असे मामी म्हणाल्या. व ताराबाईचीही तशी इच्छा पाहून मामाही कबूल होऊन ती दोघे गेली. ताराबाई पत्र वाचू लागली. पहिल्याने तिकडली रोजची साधारण हकीकत व गावातली साधी बातमी नेहमीप्रमाणे लिहून पत्र संपवले होते, पण त्याखाली घाबऱ्या घाबऱ्या अक्षराने ताजा कलम लिहिला होता, त्यानेच बहुतेक कागद भरला होता. त्यातला मजकूर खरोखरच घाबरवणारा होता. तो येणेप्रमाणे ताक येथपर्यंत पत्र लिहून झाल्यावर एक अगदी अनपेक्षित व भयंकर प्रकार येथे घडून आल्याचे लिहिणे माझ्या नशिबी आले आहे. भिवू नको तारा, आम्ही सारी प्रकृतीने खुशाल आहोत. मी जे लिहिणार आहे ते सुंदर विषयी आहे. आम्ही दुपारी जरा स्वस्थ पडलो असता एकाएकी कर्नल फडक्यांकरून नगराहून एक्सप्रेस तार आली की सुंदर पलटणीतल्या एका ऑफिसराबरोबर गेली. स्पष्ट बोलायचे तर नागेश रावांबरोबर ती गिरीला पळून गेली. आमची काय स्थिती झाली असेल त्याची कल्पना तूच कर. हिरीला मात्र ही बातमी अगदी केवळ आमच्या इतकी अकल्पित आहे अशी दिसत नाही. अरे रे, कितीतरी मला वाईट वाटते आहे. दोघांच्याही दृष्टीने पाहिले तरी हे लग्न अगदी अविचाराचेच केवळ समजले पाहिजे. ते सुखाचे ठरो एवढीच आता माझी देवाजवळ प्रार्थना आहे. मला वाटते की नागेशरावाचा स्वभाव आपण वास्तविक ओळखलाच नाही. विचार न करता सहज हुरळून जाणारा असा तो आहे हे मी कबूल करीन, पण त्याच्या आजच्या या वर्तनावरून त्याचे अंतःकरण शुद्ध आहे असे स्पष्ट दिसून येते आहे. सुंदरशी लग्न करण्याला तयार होण्यात द्रव्य लोभाच्या पापाचा तरी अंश नाही हे कोणीही कबूल करील, कारण बाबांच्या पाशी सुंदरला द्यायला हुंडा मुळीच नाही हे त्याला पक्के माहीत आहे. आपल्या आईला कोण वाईट वाटते आहे म्हणतेस, बाबांना ते तितके काही असह्य झालेले दिसत नाही. आता मला कितीतरी धन्य वाटत आहे की आपणाला नागेशरावांविरुद्ध जे मध्ये समजले होते ते बरे आपण त्या दोघांना कळवले नव्हते. आपण सुद्धा ते सारे आता अगदी विसरून गेले पाहिजे. ती दोघे शनिवारी रात्री 12 वाजता निघून गेले, पण आज सकाळी म्हणजे आदित्यवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कोणाला शंका चाली नव्हती. नक्की कळले त्याबरोबर ताबडतोब तार केली. काय सांगावे तारा, आपल्या शिवदुर्गाच्या स्टेशनवरून की ग पुढे तशी चालती झाली म्हणायची. कर्नल फडके इकडे यायला निघाले आहेत असेही तारेत आहे. त्यांच्या बायकोला सुंदरने जाताना एक लहानसे पत्र लिहून ठेवले होते म्हणे. त्यात सारा बेत लिहिला होता तिने. आता मी पुरे करते. आईची अगदी गाळण उडाली आहे, तिच्याकडे गेले पाहिजे, आणि शिवाय टपाल निघायची अगदी वेळ झाली आहे. पत्र घाईने लिहिले आहे ते प्रयत्न करूनच सगळे लागेल. मी काय लिहिले आहे ते मला तरी कुठे पुन्हा वाचायला वेळ आहे. हे पहिले पत्र संपल्याबरोबर विचार करण्यास फुरसत न घेता ताराबाईने एकदम दुसरे फोडले. त्याची तारीख सोमवारची म्हणजे दुसऱ्या दिवशीची होती. ते ती अत्यंत उतावळीने वाचू लागली. ते पत्र येणेप्रमाणे होते. अनेक आशीर्वाद विनंती विशेष. काल टाकलेले घाईघाईने लिहिलेले पत्र याच्या आधी पोचले असेलच. हे लिहायला जरी रगड वेळ आहे तरी माझे डोके इतके गडबडून गेलेले आहे की मी बरोबर बोध होण्यासारखे कसे लिहीन कोण जाणे. आज मला कालच्या गोष्टीविषयी वाईट वर्तमान लिहिले पाहिजे. काल मी म्हटले की हे दोघांचे लग्न अगदी अविचाराचे म्हटले पाहिजे, पण आज आम्हाला असे झाले आहे की ते लग्न खरोखर लागले ही 4 अक्षरे कशी आमच्या कानावर पडतील इतकी आज आम्हाला शंका येते आहे, कारण ती मुळीच गिरीला गेली नाहीत असे आता दिसते. कर्नल फडके तार केल्यानंतर लगेच 2 तासांनी नगराहून निघाले. सुंदरने नलिनीबाईला लिहिलेल्या पत्रात जरी गिरीला जायचा बेट ठरल्याचे लिहिले होते, तरी दाणींच्या बोलण्यात स्नेहाजवळ असे उद्गार निघाले की नागेशराव गिरीला कसता जातो आणि लग्न तरी कसता करतो. हे उद्गार कर्नल फडक्यांच्या कानी गेले व ते लगेच फार घाबरले व तपास करीत करीत इकडे आले. दौंडापर्यंत त्यांना त्यांचा तलास लागला, पण पुढे सर्व गोंधळ. कोणी म्हणाले की ती दोघे मुंबईला जायच्या गाडीत सेकंड क्लासात बसली होती. तेही बरोबर असेल, कारण पुण्याहून बेळगावकडून गिरीला जाणे अशक्य नाही. पुण्यास कसा तलास लागायचा? म्हणून कर्नल फडके शिवदुर्गाच्या स्टेशनवर उतरून तलास करीत करीत इथे आले. पण कुठे पत्ता नाही. कोण बिचाऱ्याची त्रेधा झाली आहे? बिचाऱ्याने एखाद्या महान अपराधी माणसाप्रमाणे केविलवाणे तोंड करून आम्हाला सारे सांगितले. कोण त्या नवरा बायकोच्या मागे पीडा उत्पन्न झाली पहा. त्यांनी काय बरे पातक केले, तिला नगराला 4 दिवस राहायला बोलावली त्यात. आमची अगदी हाबेलंडी उडून गेली आहे. आईला आणि बाबांना तर सगळे अगदी वाईट चिन्ह दिसते आहे, पण मला अजून तसे नाही दिसत. एवढ्या लांब गिरीला जाण्यापेक्षा मुंबईतल्या मुंबईत झटकन लग्न लागत नाही असे थोडेच आहे. आणि जरी यदा कदाचित त्याचा विचार लग्न लावण्याचा नसला, पण सुंदर सारख्या इष्टमित्र चौकशी करण्याला असणाऱ्या मुलीविषयी इतका अविचार कसा तो करील. पण मी म्हणते, त्याचा एक तसला अविचार असला तरी ती कशी तशा गोष्टीला बेशरमपणे कबूल होईल. मी तर म्हणते अगदी अशक्य. पण कर्नल फडक्यांना ते लग्न लागेल असे मुळीच वाटत नाहीसे दिसते. मी बोलले की लग्न खास लागेल तेव्हा ते नाही अशी मान हलवीत होते व म्हणाले, नागेशरावाचा कोणताच काही विश्वास धरता येत नाही. आई खरोखरीच आजारी झाली आहे. खोलीतून बाहेर सुद्धा ती येत नाही. ती थोडा धीर धरून विवेक करील तर बरे होईल, पण ते तिला शक्यच नाही. बाबांना इतके वाईट वाटलेले मी तर कधी पाहिले नव्हते. हिरीवर सडकून संतापले आहेत की तिने कसे हे असले गुप्त ठेवले. पण बोलून चालून गुपित म्हणूनच जर तिला कळले होते तर तिने तरी ते कसे बरे बाहेर फोडावे. या असल्या भयंकर काळजांच्या वेळी तू आणखी नाहीस हे कितीतरी बरे आहे. पण खरे सांगू का, आता मला तू इथे असावेसे वाटते आहे. पण तुमची जर फारच गैरसोय होणार असली तर मग आग्रह मी करीत नाही. कळावे हे आशीर्वाद. ताजा कलम. मी आग्रह करीत नाही म्हणाले खरी, पण आता नाईलाज आहे. तुम्ही सर्वच जण असाल तशी ताबडतोब इकडे निघून या असे लिहिणे आता अत्यंत जरूर झाले आहे. आमच्या मामांचा आम्हावर इतका लोभ आहे की त्यांना तसे लिहायला मला संकोच वाटत नाही. दुसरेही एक त्याला कारण आहे. कर्नल फडक्यांबरोबर बाबा आता मुंबईला जायला निघत आहेत. तेथे तपास करून त्यांचा सुगावा लावायचा आहे. कर्नल फडक्यांना काय वास असेल तो मला माहीत नाही, पण त्यांना रजा 2 दिवस मिळाली आहे म्हणून त्यांना मुंबईहून ताबडतोब नगराला गेलेच पाहिजे. बाबा इतके गोंधळून गेले आहेत की अफाट मुंबईत ते एकटे काय करतील बरे. अशा वेळी मामा मुंबईत असणे अत्यंत जरूर आहे. जास्त काय लिहू, मामा योग्य ते ताबडतोब करतील अशा खात्रीवर हे लिहिले आहे. कळावे हे विनंतीपूर्वक आशीर्वाद. पत्र संपल्याबरोबर अहो मामा कुठे आहेत, कुठे हो आहेत असे दुःखाच्या आवेगाने ओरडत ताराबाई खोलीतून बाहेर पडू लागली. अगदी एकही क्षण वाया घालवणे म्हणजे 1000 रुपये किमतीचा क्षण गेला असे होईल या भीतीने ती झटपट दाराशी जाऊन ते उघडणार. इतक्यात बाहेरूनच कोणीसे ते उघडले व भैयासाहेब एकदम आत आले. अगदी तिचा फिक्कट पडलेला चेहरा व तिची उडालेली भयंकर गाळण दृष्टीस पडताच भैयासाहेब एकदम धसकून गेले. ते काही प्रश्न विचारण्या इतके सावरण्याच्या पूर्वीच सुंदरच्या दुःस्थितीने इतर सर्व विचार विसरून गेलेली ताराबाई एकदम मोठ्याने त्यांना म्हणाली, मला माफ करा भैयासाहेब, मला आधी गेलंच पाहिजे. पहिलं काम मामांना असतील तिथून शोधून आणलं पाहिजे. काम असं उतावळीचं आहे की एक क्षणही घालवणं शक्य नाही. भैयासाहेबही घाबरून जाऊन एकदम म्हणाले, अरे बापरे असे झाले आहे तरी काय. पण असे दुसऱ्याचे काम विचारणे शिष्टपणाच्या विरुद्ध आहे हे लक्षात येऊन ते लगेच म्हणाले, मी उशीर करा म्हणत नाही, पण मामासाहेबांना शोधायला नोकर पाठवावा अथवा मीच स्वतः जातो. तुमची स्थिती नीट दिसत नाही, इतक्या तुम्ही अत्यंत भेदरले आहात. ताराबाई विचारत पडली, पण पाय लटलट कापू लागले होते. अशा स्थितीत आपण जाऊन काय उपयोग हे तिच्या लक्षात आले. म्हणून तिने गड्याला हाक मारली व मालकाला घेऊन ये, अगदी पळ जा, लवकर त्यांना आण असे त्याला इतक्या घाबऱ्या घाबऱ्या सांगितले की त्याला काही चांगलेसे ऐकू सुद्धा आले नाही. पण तो चाणाक्ष असल्यामुळे ताबडतोब चालता झाला. तो गेला आणि पाय थरथर कापत असल्यामुळे ताराबाई मटकन एका खुर्चीत बसली. अजून अत्यंत पांढरा फटक तिचा चेहरा होता. एकसारखी छाती थरथर उडत होती. अशा स्थितीत तिला एकटीला सोडून जाणे अशक्य होऊन गेले. हिला आता काय एखादी फिटफिट येते की काय अशी भीती भैय्यासाहेबांना पडली व ते फार सौम्य स्वराने म्हणाले, घरातल्या कोणा बायको मनुष्याला हाक मारू का? तुम्हाला काहीतरी होते आहे. वेळीच थोडीशी मात्रा बित्रा कोणी दिली तर ठीक होईल. निदान लव्हेंडर तरी होंगून पहा. छे छे नको, ताराबाई शांत होण्याचा प्रयत्न करून म्हणाली, मी काही आजारी नाही. आमच्या घरची काही फार भयंकर बातमी आत्ता टपालानं आली आहे, त्यानं मी घाबरून गेली आहे. कसं ग बाई होईल आता? अरे देवा रे. हे शब्द बोलताना ती एकदम हातांनी डोळे झाकून रटू लागली. भैय्यासाहेबांची अत्यंत विलक्षण स्थिती झाली. काय बातमी आहे ते कळेना, त्यामुळे तेही भयंकर दुग्ध्यात पडून राहिले. काय बोलावे, काय सांत्वन करावे हे बिलकुल त्यांना कळेना. काय एवढे भयंकर झाले आहे असे या स्थितीत विचारावे तरी कसे? ते अत्यंत सहानुभूतीने तिच्याकडे नुसते पाहत उभे होते. अखेर ताराबाईच पुन्हा बोलू लागली, हे आत्ताच शांताकाचं पत्र आलं, त्यात अत्यंत वाईट मजकूर आहे. ही बातमी आता चोरून कशी राहणार? आमची सुंदरी सगळ्यांना सोडून निघून गेली, भलत्याचा हात धरून चालती झाली, नागेश रावाबरोबर नगराहून निघून गेली. आता तिची अब्रू त्यांच्या हातात आहे. तिचीच का, आमच्या सगळ्यांचीच आहे. पुढं काय होणार ते आता दिसतच आहे. तिच्यापाशी पैसा अथवा इस्टेट थोडीच आहे, तर तिच्याशी ते बुडाली. हो बिचारी पोर अगदी पार बुडाली. भैय्यासाहेब अगदी चकित होऊन गेले. ताराबाई पुन्हा आपणाशीच बोलू लागली, अरे रे, माझ्या हातात असून मी अशी कशी गप्प राहिले? तो कसला माणूस आहे हे जर मला आधी कळलं होतं तर मी घरात आईला का नाही कळवलं, म्हणजे ही आजची भयंकर गोष्ट नसती झाली. पण आता काय उपयोग, झालेली गोष्ट का आता परत येते? भैय्यासाहेब हळूहळू म्हणाले, मला किती वाईट वाटते आहे, किती माझ्या मनाला धक्का बसला आहे हा. पण बातमी तरी अगदी पक्की, अगदी खास आहे का? ताराबाई म्हणाली, हो खास. ती दोघं शनिवारी रात्री गेली. गिरीकडे काही खास गेली नाही, तिथे जाण्याचा विचार होता पण मुंबईकडे बहुत करून गेली आहेत. भैय्यासाहेबाने विचारले, आणि त्यांना शोधायला काय काय केलं, कोणत्या कोणत्या बाजूने तपास केला? ताराबाई म्हणाली, तपास काय, बाबा मुंबईला गेले आहेत आणि आज शांताक्कानं मामांना जरूर बोलावलं आहे. एका अर्ध्या तासाच्या आत आम्ही निघून जाऊ, बाकी मला नाही उपयोग होईलसा वाटत. असल्या पाजी माणसाला जरब तरी आम्ही कशाची बसवणार? आधी मुंबईत ती सापडावी कशी? अशक्य, मला तर बिलकुल आशा नाही. अगदी सर्व बाजूनं धिंडवडे होणार आता आमचे. भैय्यासाहेब काय बोलणार, त्यांनाही तिचे म्हणणे खरे वाटत होते. ताराबाई पुन्हा आपल्याशी म्हणाली, त्याचा नीचपणा मला पुरता ठाऊक होता. माझे डोळे उघडलेले असून की हो मी पांघरून घातलेलं उघडं केलं नाही. हे असं होईल असं जर कळलं असतं तर, पण केवढीही मी घोड्या एवढी चूक केली हो. भैय्यासाहेब अवाक्षरही बोलले नाहीत. अत्यंत गूढ विचारात पडलेल्याप्रमाणे त्यांची चर्या होऊन ते कपाळाला आठ्या पाडून खोली तिकडे तिकडे चलबिचलीच्या येरझारा घालू लागले. या प्रकाराचा अर्थ तिने ताबडतोब जाणला. ती मनातल्या मनात अत्यंत खजील होऊन ओशाळली. असली बेअब्रूची गोष्ट ज्याच्या ज्याच्या कानी पडेल त्याच्या मनातून आपले घराणे उतरून गेलेच पाहिजे. असला नामुष्कीचा प्रकार ज्या घराण्यात झाला त्या घराण्याचा दुर्लौकिक निरंतरचा झालाच पाहिजे. भैय्यासाहेबांना तसे वाटले तर त्यात त्यांचा काय दोष? ते उघड बोलून दाखवित नाहीत एवढा तरी बरा तेच म्हणून मनोनिग्रह करीत आहेत. दुसऱ्यांनी तर तोंडावर हसून शिथू केली असती. इतकी भैय्यासाहेबांची उदात्त बुद्धी पाहून तिला त्यांचे कौतुक वाटले व त्यांच्याविषयी आपल्या मनात काय भाव उत्पन्न झालेला आहे तो यावेळी तिच्या लक्षात अत्यंत स्पष्टपणे आला. असल्या गृहस्थावर आपले निस्सीम प्रेम खास बसले असते अशी तिची खात्री झाली. पण आता त्याचा काय उपयोग? पण यावेळी स्वतःविषयी विचार मनात जरी मधून मधून येत तरी ते फारवे कसे टिकणार? सुंदरीची शोचनीय स्थिती तिने आपल्या वर्तनाने घराण्याच्या अब्रूवर फासलेले काळेकुट्ट डांबर कुळकुळीतपणे डोळ्यासमोर येऊन उभे राहून इतर सगळे विचार दिसेन असे होत. अखेर हातरुमालाने तोंड झाकून ती खुर्चीच्या पाठीवर डोके टेकून राहिली व बाह्य जग जणू काय सर्व विसरून गेली. दोन चार मिनिटे तशी गेल्यावर भैय्यासाहेबांचे शब्द ऐकून ती जणू काय शुद्धीवर आली. ते अत्यंत दयार्द्र स्वराने पण फार जपत जपत बोलू लागले, मी इथून चालते व्हावे असे तुम्ही कित्येक वेळ मनात म्हणत असाल आणि मला अत्यंत वाईट वाटते आहे. याशिवाय माझेही इथे थांबण्याचे मला सुद्धा कारण दिसत नाही. असल्या दुर्धर प्रसंगी माझ्याच्याने जर काही समाधान करण्यासारखे खरोखरी काही म्हणता अगर करता येत असते तर परमेश्वराचे मजवर कितीतरी उपकार झाले असते. पण व्यर्थ बडबडून मी आपणाला विनाकारण तसदी कशाला देऊ? तसा मी बोलत बसलो तर जणू काय आपण माझे आभार मानावे एवढ्याच हेतूने मी बोलतो आहेसे दिसेल. या प्रसंगामुळे आता आज आपले आमच्या घरी यायचे रहितच झाले म्हणायचे. भाऊसाहेबांना आणि आम्हा सर्वांना कितीतरी निराशा वाटेल. ताराबाई म्हणाली, हो हो, त्यांच्यापाशी आणि आपल्या बहिणीपाशी आमच्यातर्फे आपण क्षमा मागा. जरुरीच्या कामाकरता आम्ही एकदम चालती झालो असं काहीतरी सांगा. होईल तेवढा वेळ आमची बेअब्रू लपवून ठेवा. बाकी ती आता किती वेळ लपणार ते दिसतच आहे. भैया साहेबांनी ते कबूल केले. पुन्हा एकदा तिच्याबद्दल सहानुभूतीपर उद्गार काढले. आज आशा आहे त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकाराने या संकटाचे निवारण होवो असे म्हणाले. व एकवार अत्यंत अर्थपूर्ण व प्रेमळ नजरेने ताराबाईकडे पाहून ते निघून गेले. ते गेल्याबरोबर ताराबाईला असे वाटले की आज दोन चार दिवस ज्या अत्यंत मनोहर अशा परिस्थितीत आपण व भैयासाहेब एकमेकांशी मोकळ्या मनाने हिंडत फिरत होतो व जी त्यापासून सुखमय कल्पना आपल्या मनात संचार करू लागली होती त्या सर्वांचा आज एकाएकी अशा अचानकपणे विध्वंस होऊन गेला. तिने आजपर्यंतच्या आपल्या भैयासाहेबांशी होऊन गेलेल्या निरनिराळ्या तऱ्हेच्या भेटीगाठींचे थोडक्यात सिंहावलोकन केले. अव्वलपासून आजपर्यंत त्यांच्या संबंधाच्या आपल्या मनात येऊन गेलेल्या अनेक भावनांचे पर्यालोचन केले. कितीतरी एकमेकांपासून भिन्न आणि विसंगत असे मनोविकार आपल्या मनात भिन्न भिन्न प्रसंगी वस्ती करून राहिले होते त्या सर्वांची आठवण करून पाहिली. जो परिचय आज दृढ व्हावा असे मनापासून वाटू लागले आहे पण आज जो पुढे चालू राहणे सुद्धा अशक्य झाले आहे तो परिचय दृढ करून त्याला अत्यंत मधुर असे प्रेमाचे स्वरूप येऊ देणे आपल्या केवळ हाती होते. त्यावेळी त्याची किंमत न ओळखून त्याची यथेच्छ पायमल्ली करण्यात धन्यता मानली व नसत्या शंका कुशंका घेऊन भैयासाहेबांचा परिचय ताडकन तुटावा अशी उत्कट इच्छा धरली. आणि आज तो परिचय आपोआप तुटत आहे तर त्याबद्दल आतोनात वाईट वाटत आहे. या दैव दुर्विपाकाला काय नाव द्यावे? तिने एक दीर्घ निश्वास सोडला व ते गेले त्यांच्या वाटेकडे डोळे लावून निराशापूर्ण स्थितीत ती बसून राहिली. आदरबुद्धी व कृतज्ञता या दोन भावना जर प्रेमाला मूलभूत असतील तर ताराबाईच्या हृदयात स्थित्यंतर झाले. अप्रीती जाऊन प्रथम तटस्थ वृत्ती आली व तिचे हळूहळू प्रीतीमध्ये रूपांतर झाले. ही गोष्ट कोणालाही अशक्य अगर अस्वाभाविक दिसणार नाही. पण उलटपक्षी प्रेमाच्या उद्भवाला आदरबुद्धी व कृतज्ञता या दोहोंचा बिलकुल संबंध नाही असे जर कोणाचे म्हणणे असेल अथवा दोन माणसांचे यदृच्छ या प्रथम दर्शन झाल्याबरोबर एकमेकांविषयी अनिवार्य आकर्षण उत्पन्न होऊन जे एकमेकांवर आलोट प्रेम जडते तेच काय ते शुद्ध व सात्विक प्रेम असे जे कोणी म्हणत असतील त्यांना ताराबाईच्या प्रेमोद्भवाच्या समर्थनाकरिता आम्ही एवढेच म्हणू शकतो की तुम्ही म्हणता ते जास्त उंची प्रतीचे प्रेम कदाचित असेल पण ताराबाईने तुम्ही म्हणता त्या उच्च प्रतीच्या प्रेमाचा पूर्वी नागेशरावांच्या संबंधाने अनुभव घेऊन पाहिला होता व प्रेम जडण्याची ही पद्धत तिच्या मुळीच पसंतीस उतरली नव्हती. प्रथम भेटीपासूनच नागेशरावांसंबंधाने तिच्या मनात अत्यंत अनुकूल अभिप्राय उत्पन्न होऊन दोन चारदा गाठ पडल्यावर तर अगदी अनिर्वचनीय असे प्रेम तिच्या हृदयात त्यांच्याविषयी साठून राहिले होते. पण जो जो जास्त परिचय होत गेला तो आपण सोने समजून हाती धरलेला पदार्थ शुद्ध बेगड आहे अशी तिची खात्री झाली होती व त्यामुळे आपल्या मनाचा आत्मप्रत्यय सपशेल चुकला व निव्वळ आंधळ्या प्रेमाची मनप्रवृत्ती भलतीच व्यक्ती कधीकधी गाठून देते अशीही तिची खात्री झाली होती. अशा तऱ्हेने एकदा सपशेल फसल्यामुळे त्या प्रकारच्या मार्गाने प्रेम करण्यास लायक असे स्थान शोधून काढण्यापेक्षा जरा गौण पद्धतीने का होईना पण निःसंशयपणे पूर्ण लायक माणूस शोधून काढण्याची तिची साहजिकच प्रवृत्ती झाली व म्हणूनच आदरबुद्धी व कृतज्ञता या दोहोंपासून हळूहळू प्रेमांकुर उत्पन्न करणाऱ्या भैया साहेबांवर तिचे निस्सीम प्रेम बसू लागले. ही मीमांसा बरोबर असो वा नसो हे निर्विवाद आहे की भैयासाहेबांना आपण मुकलो हा विचार तिला फार दुस्सह झाला व सुंदरीच्या भयंकर अपराधाची कडू फळे भोगण्यास इतक्यातच सुरुवात सुद्धा झाली असे तिला वाटले. नागेशरावांचा विचार सुंदरीशी लग्न लावण्याचा असेल ही आशा तिने शांताक्काचे दुसरे पत्र आल्याबरोबरच सोडून दिली होती. तसली आशा शांताक्काशिवाय दुसरे कोणीच आता करणार नाही असे तिला सहज वाटले. दुसऱ्या पत्रातला लग्न न करण्याचा मजकूर वाचून तिला यत्किंचितही आश्चर्य वाटले नव्हते. खरे म्हटले तर पहिले एकच पत्र वाचून तिला आश्चर्य वाटू लागले होते, व ते हे की सुंदरीसारख्या निष्कांचन मुलीशी लग्न करण्याचा विचार त्यांच्या मनात आला तरी कसा. आधी सुंदरीसारख्या दरिद्री मुलीकडे त्यांचे प्रेम कसे ओढावे हेच तिला कितीक वेळ कळेना. पण दुसरे पत्र वाचल्यावर ती सर्व भ्रांती दूर झाली व तिच्या डोक्यात लखकन उजेड पडला. लग्नाव्यतिरिक्त प्रेमाचा आस्वाद घेण्यास सापडेल तर त्यांची तयारीच असणार. लग्नाच्या आमिषाशिवाय सुंदरी त्यांच्याबरोबर पळून जाण्यास तयार झाली असेल असे तिचे मन खरे मानिना. परंतु लग्नाच्या गोडगोड लोणकढ्या थापांवर भुलून जाऊन त्यांच्या स्वाधीन आपली अब्रू करण्यास तयार होण्याइतकी ती बेअकली आहे व त्यामुळे ती खास फशी पडेल अशी ताराबाईला पक्की भीती वाटू लागली होती. शिवदुर्गात रिसाला असेपर्यंत नागेशरावांवर सुंदरीचे कधी विशेष मन असल्याचे कोणाला दिसले नव्हते. परंतु कोणीही जरा उत्तेजन दिले की आपले प्रेम त्यावर बसवण्यास तयार होण्यासारखी सुंदरी असे. तिच्या मनाला आज हा ऑफिसर तर उद्या दुसरा असा प्रसंग विशेषाने प्रिय वाटत असे. जो जास्त खुशामत करीत असेल तो त्यावेळी प्रिय अशी तिची समजूत असेशी दिसे. कोणा ना कोणावर तरी तिचे प्रेम सदा जडलेले असे. असल्या फुलपाखरांसारख्या मनाच्या मुलीला आईबापांनी कह्यात न ठेवता हवे तसे तिचे फाजील लाड केले तसल्या वेड्या वागणुकीला असे दुष्ट फळ आले त्यात नवल काय. पण ही मी आता स्वस्थ विचार कसले करीत बसले आहे. कधी एकदा धावून घरी जाईन व असल्या संकटाच्या प्रसंगी आपला योग्य दुःखाचा भार सोसण्यास शांताक्काला मदत करीन असं मला झालं आहे. घरात काय दुर्दशा उडाली असेल. बाबा मुंबईला गेले आहेत. आई विवेक न करता आणखी आपलीच नोकरी करून घेते आहे. हिरी मथुरी तर काय आपल्याच नादात असतील. बिचाऱ्या एकट्या शांताक्कानं काय करावं. सुंदरला आता कोणाचाच कितीसा उपयोग होणार आहे ते तर दिसतच आहे म्हणा. पण मामांचा यावेळी अत्यंत उपयोग इतरांना होईल. ते कधी येतात कोण जाणे. अशी ती दरेक क्षण मोजीत असता वसंतराव व शारदाबाई अत्यंत घाबऱ्या घाबऱ्यापणाने आत आली. गणूच्या सांगण्यावरून त्यांची समजूत अशी झाली होती की आपली तारा अकस्मात आजारी झाली म्हणून ते पळतच आले होते. ताराबाईने त्याविषयी त्यांची समजूत घातली व बोलावणे पाठवण्याचे कारण तोंडी सांगून दोन्ही पत्रेही मोठ्याने वाचून दाखवली व दुसऱ्यातला ताजा कलमही पुन्हा वाचला. सुंदरी कधी वसंतरावांची अगर शारदाबाईंची आवडती नव्हती म्हणून ते काय म्हणतात अशी ताराला भीती होती. पण एकट्या सुंदरीपेक्षा सर्वांच्याच अब्रूचा प्रश्न आज आहे असे समजून वसंतरावांनी शक्य ते सर्व प्रयत्न अत्यंत खुशीने करण्याची आपली तयारी दर्शवली. त्यांची ही सहानुभूती पाहून ताराबाईच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले व सर्वांनी झटपट करून एकदम शिवदुर्गास जाण्याला निघण्याची तयारी केली. दिलबहारला जायचं कबूल केलं आहे, त्याची निर्वानिरव केली पाहिजे. गणू म्हणाला भैयासाहेब येथे आले होते, खरं का? शारदाबाईने विचारले. ताराबाई म्हणाली, हो हो, आणि मी त्यांना सांगून सुद्धा टाकलं आहे की आम्हाला काही आता येता यायचं नाही. ते सगळं नक्की करून टाकलं मी. शारदाबाई आपल्या स्वतःशीच म्हणाल्या, काय नक्की केलं. खरी हकीकत त्यांना स्पष्ट सांगण्या इतकी का हिचिन त्यांची सलगी आहे. किती आहे आणि कशी आहे हे कळलं तर किती मौज होईल. पण आता असले विचार करावायला वेळ कुठे होता. अशा प्रसंगी माणसाच्या हातून एकही कामधंदा उचलावयाचा नाही असे इतरवेळी ताराबाईने आपल्या कल्पनेने प्रतिपादन केले असते. पण आता नुसती फिकीर करीत बसावयाला फुरसत असेल तर ना. झटपट निघायचे म्हणजे कितीतरी निर्वानिरव केली पाहिजे, बांधाबांधी केली पाहिजे, स्नेहांना खोटीच कारणे लिहून एकाएकी गेल्याबद्दल चिठ्ठ्या पाठवल्या पाहिजेत. असे कितीक धंदे होते. पण एका अवघ्या तासात ते सारे उरकले व आता निघण्याची सर्व तयारी झाली. ताराबाईला वाटले होते त्यापेक्षाही थोड्या वेळात ती टांग्यातून ललितपुरास दाखल झाली व पहिल्या गाडीने मनमाडवरून पुण्यास व तेथून शिवदुर्गाकडे वाट चालू लागली.